chinimandi.com पॉडकास्ट।
वर्षाअखेरीस बँका नफ्यात। मोदी सरकारनं आपल्या पहिल्या कार्यकाळामध्ये लागू केलेला दिवाळखोरी कायदा सरकारी बँकांच्या कर्जवसुलीसाठी परिणामकारक ठरला आहे। कर्जवसुलीतील निम्म्याहून अधिक रक्कम या कायद्याच्या माध्यमातून वसूल झाली आहे। या कायद्याअंतर्गत राष्ट्रीय कंपनी विधी लवादासमोर दाखल झालेल्या बुडीत कंपन्यांच्या सुनावणी अंतीच्या तोडग्यांमुळे ही वसुली करणं बँकांना शक्य झालं। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार मार्च 2019 अखेर सरकारी बँकांच्या ढोबळ बुडीत कर्जांचं प्रमाण 9.1% घटलं आहे। त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षाअखेरीस म्हणजे मार्च 2018 अखेरीस हे प्रमाण 11.2% होतं। सरकारी बँकांची गेल्या 7 वर्षातील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे। चालू आर्थिक वर्षामध्ये बँकांनी याहून अधिक कर्ज वसुली केली असून त्यामुळे ढोबळ बुडीत कर्जांचं प्रमाण आणखी घटण्याची चिन्ह आहेत। एसआर स्टील आणि अन्य 3 कंपन्यांच्या दिवाळखोरी प्रक्रियेतून सरकारी बँकांचे 52,000 कोटी रुपयांचं थकीत कर्ज चालू महिन्यात वसूल झालं आहे। यामुळे तोट्यात असणाऱ्या काही सरकारी बँका डिसेंबर अखेरच्या तिमाहीमध्ये नफ्यात येण्याचे संकेत मिळाले आहेत।